नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रपती भवनांत ग्रंथ कुटीराचें उक्तावण केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आनी संस्थांनी नव्यान भरती जाल्ल्या 61,000 तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाट्टले. इंडिया एनर्जी वीक 2024 चवथी आवृत्ती ह्या म्हयन्याच्या 27-30 मेरेन गोंयांत जातली. दादल्यांच्या क्रिकेटात काल राती रायपूर हांगा जाल्ल्या दुसऱ्या T20 खेळात भारतान न्यूझीलंडाचो 7 गड्यांनी पराभव केलो आनी 5 खेळाच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रपती भवनांत ग्रंथ कुटीराचें उक्तावण केलें. कुटीरात 11 भारतीय शास्त्रीय भाषांतले सुमार 50 हस्तलिखितां आनी 2,300 पुस्तकां आसात. ह्या संग्रहात महाकाव्य, तत्वज्ञान, भाषाशास्त्र, इतिहास, शासन, विज्ञान आनी भक्ती साहित्य तशेंच ह्या भाषांतले भारतीय संविधान ह्या सारक्या विविध विशयांचो आसपाव आसा. ह्या कुटीराच्या विकासाचे उद्दिष्ट विविधतेत एकतेच्या भावनेक प्रोत्साहन दितना भारताच्या समृद्ध सांस्कृतीक आणि साहित्यिक वारशाबद्दल नागरिकांमधी जागृता वाढूप आसा. सभेत उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की ग्रंथ कुटीर हे भारताच्या शास्त्रीय भाषांचे जतन आनी संवर्धन करपाक राष्ट्रपती भवनाच्या सामूहिक प्रयत्नांचो एक भाग आसा. भारतीय शास्त्रीय भाषाविशी उलयतना ह्या भाषांनी आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिला असे ताणी म्हळें. राष्ट्रपतींनी असे नमूद केले की विज्ञान, योग, आयुर्वेद या भाषांमधी रचलेले साहित्य शेकड्यान शेकडो जगाक मार्गदर्शन करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 18 रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आनी संस्थांनी नव्यान भरती जाल्ल्या 61,000 तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाट्टले. तशेंच मोदी ह्या वेळार उलोवप करतले. देशभरातल्या 45 सुवातींनी 18 रोजगार मेला घडोवन हाडटले. रोजगार मेला हो रोजगार निर्माण करपाच्या हेतान सुरू केल्लो म्हत्वाचो सरकारी उपक्रम. सुरू जाल्ले सावन देशभरात आयोजित केल्ल्या रोजगार मेळावरवी 11,000+ नेमणूक पत्रां जारी जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपली. हो दीस पराक्रम दीस म्हणून मनयतात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी ह्या दिसा नेताजी सुभाषचंद्र बोस हांणी राष्ट्राक दिल्ले मोलादीक योगदान, धैर्य आनी संकल्पनेचो उगडास करपा खातीर हो दीस मनयतात अशें म्हळें. प्रधानमंत्री मोदी हांणी नेताजी हे निर्भयपणान, फुडारपण आनी अखंड देशभक्तीची मूर्त रूप आसा आनी ताच्या आदर्श पिळग्यांक एक बळिश्ट देश उबारपाची प्रेरणा दिता अशें सांगले.
आज नेताजी सुभाष चंद्र बोस की जन्म जयंती भी है. हम इसे पराक्रम दिवस के रूप में मनाते हैं. मैं सभी देशवासियों को पराक्रम दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं.
कर्तव्य टाळप आणि गैरवर्तणुकीच्या विषयी प्रकरणात भूत पावण्यावेल्या अधिकाऱ्याआड शिस्तभंगाची कारवाई करपासंबंधी भारतीय वेंचणूक आयोगान सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांक निर्देश जारी केल्यात. कर्तव्य टाळप, निष्काळजीपणा, गैरव्यवहार, आयोगाच्या सुचवण्यांक मुद्दाम पाळो ना दिवप वा लोकांचे प्रतिनिधित्व कायदो 1950 आनी मतदार नोंदणी नेम 1960च्या तरतुदींचे उल्लंघन केल्यार निलंबीत करपासयत खर कारवाई करतले अशे आयोगान मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांक बरयल्ल्या पत्रात म्हळां. गुन्यांवकारी गैरव्यवहाराच्या प्रकरणात गरजेप्रमाण FIR दाखल करू येता अशें आयोगान स्पष्ट केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल केरळातल्या तिरुवनंतपुरमात वेगवेगळे उदरगत प्रकल्प चालीक लावन नव्या रेल्वे सेवांक 5वा वावटो दाखयलो. प्रधानमंत्री मोदी हांणी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू करून 1,00,000 लावार्थ्यांक PM स्वनिधीचे वितरण केले.
केरळा के विकास के लिए केंद्र सरकार के प्रयासों को नई गति मिली है. आज से केरला में रेल कनेक्टिविटी और सशक्त हुई है. तिरुवनंतपुरम को देश का बड़ा स्टार्टअप हब बनाने के लिए पहल हुई है. आज PM स्वनिधि क्रेडिट कार्ड लॉन्च किया गया है. इससे देश भर के रेडी ठेले, फुटपाथ पर काम करने वाले साथियों को लाभ होगा.
इंडिया एनर्जी वीक 2026 चवथी आवृत्ती ह्या म्हयन्याच्या 27-30 मेरेन गोंयांत जातली. काल सांजवेळा नवी दिल्लीत जाल्ल्या उक्तावण परिषदेत उलोवप करतना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले की IEW 2026 हे उर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आनी शाश्वतता हाचे खातीर भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आसा. 4 दिसांच्या ह्या कार्यावळीतल्यान भारताक एक मुखेल जागतिक उर्जा केंद्र आनी जागतिक उर्जा संक्रमणात एक विश्वासार्ह आवाज म्हणून स्थापन जातलो अशें ताणी सांगले. 77व्या प्रजासत्ताक दिसा निमतान भारतीय उच्चायोगाच्या सांस्कृतिक फाटो स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रान कोलंबोतल्या नीलम पोकुना थिएटरात एक संगीतमय रातीचे आयोजन केले. ह्या वेळार लोकप्रिय हिंदी गायिका अनुराधा पौडवाल हांणी प्रेक्षकांक मंत्रमुग्ध करपी कालातीत बॉलिवूड पदां सादर केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह आज लखनऊ हांगा उत्तर प्रदेश दिन समारंभात मुखेल सोयरे म्हणून उलोवप करतले। वो कार्यक्रम राष्ट्र प्रेरणा स्थळ हांगा जातलो। ह्या वेळार शाह एक जिल्लो एक पाककृती म्हळ्यार ओडीओसी योजनेचो शुभारंभ करतले। ह्या उपक्रमा अंतर्गत उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट पारंपारीक पाककृती सोदतले आनी गुणवत्ता सुधारणा, ब्रँडींग आनी बाजारपेठेतल्या प्रवेशाकडे जोडटले, जेणेकरून थळाव्या चवीक फक्त प्रादेशिकच न्हय तर राष्ट्रीय आनी जागतिक स्तराचेरूय मान्यता मेळटली। नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आनी भारताच्या उर्जा संक्रमणाक लागून उद्देगीकरण, रोजगार निर्मिती आनी जागतिक स्पर्धात्मकताय वाडटा आनी उदरगतशील अर्थवेवस्थेच्या आदर्शाची स्थापणूक जाता अशें सांगला। दावोसात जाल्ल्या संवसारीक आर्थिक माचयेर एनर्जी द ग्रेट फंडींग गॅप ह्या विशयाचेर उच्च पांवड्यावेल्या अधिवेशनात उलोवप करतना तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान नितळ उर्जेचे रुपांतर लोककेंद्रीत उदरगत चळवळीत केला, तेच वांगडा उर्जा सुरक्षा घटमूट केल्या आनी वीज खर्च उणो केला अशें सांगले।
267 gigawatt we have already reached as far as renewables are concerned. Means more than 52% of the energy mix is from the renewable now. We are having the manufacturing capacity of 144 gigawatt of module manufacturing, 27 gigawatt of cell manufacturing which is going to shortly reach 50 gigawatt.
भगवान स्वामी नारायण हांचे जिवीत आध्यात्मिक साधना आनी निस्वार्थ सेवा या दोनी स्वरूपाचे मूर्त रूप आशिल्ले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। समाज, राष्ट्र आनी मनीसपणाची सेवा करपा खातीर तांच्या अनुयायाकडल्यान अगणित मोहीम सुरू आसा अशें तांणी सांगले। भगवान स्वामी नारायणाचे जिवीत लोकसेवेक आनी भौशीक शिक्षणाक जोडिल्ले आसा आनी तांचे लोकजिणे खातीर अमूल्य मार्गदर्शना विशीं ते मुखार उलयले।
भगवान स्वामीनारायण का जीवन साधना के साथ साथ सेवा की भी प्रतिमूर्ति था। आज उनके अनुयायियों द्वारा समाज, राष्ट्र और मानवता की सेवा के कितने ही अभियान चल रहे हैं। शिक्षा और स्वास्थ्य से जुड़े प्रकल्प, किसान कल्याण के संकल्प, जल से जुड़े अभियान, ये वास्तव में सराहनीय है।
सरकारान धव्या वस्तू खातीर उत्पादन संलग्न प्रोत्साहन म्हळ्यार पीएलआय येवजणेच्या चवथ्या फेरयेंत 5 कंपन्यांची निवड केल्या, जांची गुंतवणूक 863 कोटी रुपयांची आसा। वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगला की ह्यो 5 कंपनी एअर कंडिशनर घटकांच्या निर्मितीत गुंतल्यात आनी आर्थिक वर्स 2027-28 मेरेन एकूण 8,300 कोटी रुपयांचे उत्पादन साध्य करतले आनी 1,799 अतिरिक्त थेट रोजगार निर्माण करतले अशी अपेक्षा आसा। बांगलादेश अराजकता, असुरक्षितता आनी अल्पसंख्यांकांचेर जावपी अत्याचाराचो फुडो करता, जमावाचो हिंसाचार आनी अतिरेकवादी देशभर पसरत आसा अशें बांगलादेशाची आदली प्रधानमंत्री शेख हसीना हांणी म्हळां। काल सांजे नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत एका ऑडियो संदेश दितना हसीना हांणी म्हळें की सध्या बांगलादेश एक अथांग मार्गार उबो आसा आनी तांच्या इतिहासांतल्या सगळ्यांत धोकादायक अध्यायांतल्यान वता। मुक्त आनी निष्पक्ष वेंचणुके खातीर लोकशाय पुनर्संचयीत करप, हिंसाचार आनी अराजकता सोपोवप, नागरी सेवेक योग्य रित्या कार्य करूंक दिवप, धार्मीक अल्पसंख्याक गट, बायलां, चलयो आनी समाजातल्या सगळ्या असुरक्षित घटकांची सुरक्षा सुनिश्चित करप ह्या सारख्यो कृती करपाची मागणी तांणी केल्या। तामिळनाडू सरकार बदलपाक तयार आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। द्रमुक राजवट विकास करपाक अपेशी थारला आनी भ्रश्टाचार, गुन्यांवगिरी आनी घराणेशायेच्या राजकारणान ते ग्रस्त आसा अशें तांणी मधुरंथकम हांगा एका जाहीर सभेत उलयतना म्हळें। दादल्यांच्या क्रिकेटात काल राती रायपूर हांगा जाल्ल्या दुसऱ्या T20 खेळात भारतान न्यूझीलंडाचो 7 गड्यांनी पराभव केलो आनी 5 खेळाच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली। 209 धावण्याचे लक्ष घाटताना भारतान कर्णधार सूर्यकुमार यादवाच्या 37 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी आनी ईशान किशनाच्या 32 चेंडूत 76 धावण्याच्या खेळीच्या नेटार 15-2 षटकात 3 विकेट्स वगडावन ही धावसंख्या गाठली। शिवम दुबेन 18 चेंडूत 36 धावण्यो केल्यो। पंजाब, हरियाणा, चंदीगड आनी दिल्ली हांगा दाट ते सामके दाट धुके आशिल्ल्यान भारतीय हवामान खात्यान आयज ऑरेंज अलर्ट जारी केला। तशेंच मध्य प्रदेश, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात फाल्यां मेरेन दाट धुके पडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रपती भवनांत ग्रंथ कुटिराचें उक्तावण केलें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आनी संस्थांनी नव्यान भरती जाल्ल्या 61,000 तरणाट्यांक निमणूक पत्रां वाडटले। इंडिया एनर्जी वीक 2026 चौथी आवृत्ती या महिन्याच्या 27-30 मेरेन गोंयात जातली. दादल्यांच्या क्रिकेटात काल राती रायपूर हांगा झाल्या दुसऱ्या T20 खेळात भारतान न्यूझीलंडाचो 7-7 पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.